खंड दुसरा, प्रकरण 26, राजनिष्ठा आणि शुश्रूषा। शुद्ध राजनिष्ठा मला स्वतःच्या ठाई जितकी आढळली तितकी इतरांचे ठिकाणी क्वचितच दिसून आली आहे। या राजनिष्ठेच्या मुळाशी सत्याबद्दलचे माझे स्वाभाविक प्रेम होते अशी माझी समजूत आहे। राजनिष्ठेचे किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे प्रदर्शन माझ्याकडून कधीच घडलेले नाही। नाताळात मी कोणत्याही सभेला गेलो तरी तेथे गॉड सेव्ह द किंग, ईश्वर राजाचे रक्षण करो, हे पद गायले जायचेच। मला वाटले मीही ते म्हटले पाहिजे। ब्रिटिश राजवटीमध्ये मला त्यावेळीही दोष दिसत होते, तरी पण एकंदरीत ती राजवट मला चांगली वाटे। ब्रिटिश अंमल व ब्रिटिश अंमलदार यांचे धोरण एकंदरीत प्रजेला हितकारक आहे असे मला त्यावेळी वाटत असे। दक्षिण आफ्रिकेमध्ये याच्या उलट धोरण दिसत होते, वर्णद्वेष दिसत होता। या गोष्टी तात्पुरत्या व स्थानिक आहेत असे मला वाटते। त्यामुळे राजनिष्ठेच्या बाबतीत मी इंग्रजांनाही मागे टाकू पाहत असे। इंग्रजांचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द किंगची चाल मी आस्थापूर्वक शिकून घेतली। ते सभांमध्ये गात त्यावेळी त्यामध्ये मी आपला सूर मिळवीत असे आणि पुढे पुढे केल्याशिवाय राजनिष्ठा व्यक्त करण्याचे जे जे प्रसंग येत त्यामध्ये मी भाग घेत असे। उभ्या जन्मात मी या राजनिष्ठेचा कधी व्यापार केला नाही। स्वतःचा खासगी स्वार्थ साधण्याचा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही। राजनिष्ठा हे एक ऋण आहे असं समजून मी ते नेहमी फेडीत आलो आहे। मी हिंदुस्थानात आलो तेव्हा राणीच्या डायमंड ज्युबिलीची तयारी सुरू झाली होती। राजकोटमध्येही एक समिती नेमण्यात आली। मला तिचा सभासद होण्याबद्दल निमंत्रण आले। मी ते मान्य केले। मला त्यामध्ये दंभाचा वास आला। फक्त देखाव्यासाठीच पुष्कळ चाललेले दिसले। हे पाहून मला वाईट वाटले। समितीमध्ये राहावे की नाही याचाही मला प्रश्न पडला। शेवटी माझ्या वाट्याचे काम करून संतोष मानण्याचा मी निश्चय केला। वृक्षारोपण करणे हा कार्यक्रमातील एक भाग होता। हा तर मला दंभच वाटला। वृक्षारोपण करण्यामध्ये साहेब लोकांना खुश करण्यापलीकडे हेतू नव्हता। मी लोकांच्या मनांवर ठसवण्याचा प्रयत्न केला की वृक्षारोपण केलेच पाहिजे अशी काही सक्ती नाही, ती एक सूचना म्हणून आहे। झाडे लावायची तर मनापासून लावावी, नाहीतर मुळीच लावू नये। मला साधारण आठवते की मी असे म्हणताच माझे बोलणे हसण्यावरी नीत। मी माझ्या वाट्याचे झाड काळजीपूर्वक लावले, खत पाणी घालून त्याची जोपासनाही केली, एवढे मला आठवते। गॉड सेव्ह द किंग मी घरातील मुलांनाही शिकवित असे। मी ते ट्रेनिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही शिकविल्याचे मला स्मरते। पण ते याच प्रसंगी की सातव्या एडवर्ड बादशहाच्या राज्यारोहण प्रसंगी, ते बरोबर आठवत नाही। पुढे हे पद गाण्यात मला हरकत वाटू लागली। अहिंसेसंबंधीचे माझे विचार जसजसे बळावत गेले तसतसा मी स्वतःचे विचार व वाणी याबद्दल अधिकाधिक जपू लागलो। या पदाच्या ओळी अशाही आहेत: त्याच्या शत्रूंचा नाश कर, त्यांची कारस्थाने लटकी पाड। या ओळी गाणे अयोग्य वाटले। माझे मित्र डॉक्टर बूथ यांच्यापाशी याबद्दल बोललो। त्यांनीही कबूल केले की हे गाणे अहिंसक माणसाला शोभणार नाही। ज्यांना शत्रू म्हटले ते घातकीच असतील असे कसे म्हणावे? आपल्याला जे शत्रू वाटतात त्यांचा पक्ष चुकीचाच असला पाहिजे अशी खात्री कोणी द्यावी? ईश्वरापाशी आपण फक्त न्यायाची मागणी करावी। डॉक्टर बूथना हे म्हणणे पटले। त्यांनी स्वतःच्या मंडळात गाण्यासाठी निराळे पद रचले। डॉक्टर बूथचा विशेष परिचय पुढे होईल। ज्याप्रमाणे राजनिष्ठेचा गुण माझ्यामध्ये स्वाभाविक होता त्याचप्रमाणे शुश्रूषेचा। आजारी माणसांची, मग ती सोरी असोत किंवा परकी असोत, शुश्रूषा करण्याचा मला शोक होता असे म्हटले तरी चालेल। राजकोटमध्ये माझे दक्षिण आफ्रिकेचे काम चालू असता मध्यंतरी मी मुंबईला जाऊन आलो। मोठमोठ्या शहरी सभा भरवून लोकमताला विशेष चालना देण्याचा माझा विचार होता। त्यासाठीच मी गेलो होतो। प्रथम न्यायमूर्ती रानड्यांना भेटलो। त्यांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि मला फिरोज शहांना भेटण्याचा सल्ला दिला। नंतर मी जस्टिस बद्रुद्दीन तय्यबजींना भेटलो। त्यांनीही माझे म्हणणे ऐकून तोच सल्ला दिला। जस्टिस रानडे किंवा मी तुमचे विशेष मार्गदर्शक होऊ शकत नाही। आमची स्थिती तुम्हाला कळतेच। आम्ही सार्वजनिक कामात भाग घेऊ शकत नाही। आमची सहानुभूती मात्र तुमच्या कार्याला पूर्णपणे आहे। खरे पुढारी तर फिरोज शहाच आहेत। सर फिरोज शहांना भेटायचे मी ठरविलेच होते, परंतु या दोन वडील मंडळींनी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याबद्दल सांगितल्यावरून सर फिरोज शहांच्या लोकावरील वजनाची मला विशेष कल्पना आली. सर फिरोज शहांना भेटलो, त्यांच्याकडून दिपून जाण्याची माझी तयारीच होती. त्यांना देण्यात येणाऱ्या पदव्या ऐकल्याच होत्या. मुंबईच्या सिंहाला, मुंबईच्या अनभिषिक्त बादशहाला भेटायला मला जायचे होते, परंतु बादशहाने मला घाबरवले नाही. बाप ज्या प्रेमाने आपल्या तरुण मुलाला भेटतो त्याच प्रेमाने ते मला भेटले. मला त्यांना त्यांच्या चेंबरमध्ये भेटायचे होते. त्यांच्या सभोवार त्यांच्या अनुयायांचे मंडळ जमलेले असायचेच. बादशहा होते, कामा होते, त्यांची माझी ओळख करून दिली. बादशहांचे नाव मी ऐकलेच होते. त्यांना फिरोज शहांचे उजवे हात समजत. वीरचंद गांधींनी त्यांची आकडेशास्त्री म्हणून माहिती सांगितली. ते म्हणाले, गांधी आपण पुन्हा एकदा भेटू. एवढे होईपर्यंत फार तर 2 मिनिटे गेली असतील. त्यानंतर सर फिरोज शहांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. न्यायमूर्ती रानडे व तय्यबजी यांना भेटलो होतो, तेही त्यांना सांगितले. गांधी, तुझ्यासाठी मला जाहीर सभा करावी लागेल, तुला मदत केलीच पाहिजे. मुन्शींकडे वळले आणि त्यांना सभेचा दिवस नक्की करायला सांगितला. दिवस नक्की करून मला रजा दिली. सभेच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला भेटण्याची आज्ञा केली. माझी भीती निवारली आणि मी हर्षयुक्त अंतःकरणाने घरी गेलो. मुंबईतील मुक्कामामध्ये मुंबईत राहणाऱ्या माझ्या मेहुण्यांना मी भेटायला गेलो. ते आजारी होते. त्यांची स्थिती गरिबीची होती. बहिणीच्याने एकटीने शुश्रूषा होण्यासारखी नव्हती. दुखणे भारी होते. मी त्यांना माझ्याबरोबर राजकोटला चला म्हटले. त्यांना आनंद झाला. बहिणीला व मेहुण्यांना बरोबर घेऊन मी राजकोटला गेलो. दुखणे वाटले होते त्याहून अधिक विकोपाला गेले. मी त्यांना आपल्याच खोलीत ठेवले. सबंध दिवस मी त्यांच्याजवळ बसत असे. रात्रीचेही जागावे लागे. त्यांची शुश्रूषा करीत असताना मी दक्षिण आफ्रिकेचे कामही करीत असे. मेहुण्यांना देवाज्ञा झाली, पण अखेरच्या दिवसात मला त्यांची सेवाचाकरी करायला मिळाली याबद्दल मला फार समाधान वाटले. शुश्रूषेबद्दलच्या या माझ्या शोकाने पुढे पुढे विशाल स्वरूप धारण केले. येतपर्यंत की त्यासाठी मी आपला धंदा बाजूला ठेवीत असे. माझ्या धर्मपत्नीला त्याच कामात गुंतवीत असे. घरच्या साऱ्या मंडळींनाही गुंतवीत असे. या वृत्तीला मी शोक असेच नाव दिले आहे, कारण की माझी अशी खात्री झाली आहे की या सत्कर्मापासून स्वतःला आनंद होत असला तरच त्याचे चीज होते. ओढून ताणून देखाव्यापुरती किंवा जनलज्जेत्सव शुश्रूषा केली तर या गोष्टीखाली मनुष्य दडपून जातो आणि त्याचे जीवन खुरटल्यासारखे होते. ज्या सेवेमध्ये आनंद वाटत नाही तिच्यापासून सेवकाला लाभ होत नाही आणि सेव्यालाही सुख वाटत नाही. ज्या सेवेमध्ये आनंद वाटतो त्या सेवेपुढे ऐश आराम किंवा द्रव्यार्जन इत्यादी गोष्टी तुच्छ वाटतात.